नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांचे कडेन युक्रेनांतले संघर्ष बेगीन सोपोवपाचे यत्न करपाविशीं चर्चा केली. नव्यान लागू केल्ल्या जीएसटी दरांचो शेतकी वाठाराचेर व्हड परिणाम जातलो अशें केंद्रीय कृशी आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. आशिया कप दादल्यांच्या हॉकी सर्तीच्या फायनलींत आयज भारत दक्षिण कोरिये आड खेळटलो. अमेरिका उक्त्या टॅनीस सर्तीत अमांडा अनिसिमोवाक हारून आरिना साबालेंका हिणे आपलो खिताब यशस्वीपणान राखलो. आणि राजस्थान आणि गुजरातात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावन भारतीय हवामान खात्यान आयज रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांचे कडेन युक्रेनांतले संघर्ष बेगीन सोपोवपाचे यत्न करपासयत आंतरराष्ट्रीय आनी प्रादेशिक प्रश्नांचेर विचारांचेर दिवप घेवप केले. संघर्ष शांततायेन सोडोवपाक आनी बेगीन शांतताय आनी स्थिरताय परतून हाडपाक भारतान सातत्यान आदार दिल्ल्याचे मोदी हांणी परतून सांगले. काल फोनाचेर जाल्ल्या संवादात दोनूय फुडाऱ्यांनी वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचो नियाळ घेऊन मोलावणी केली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की भारत फ्रांस रणनीती भागीदारी संवसारीक शांतताय आनी स्थिरताय वाडोवपाक मुखेल भूमिका करतली. फुडल्या वर्सा फेब्रुवारीत भारतान आयोजित केल्ल्या AI इम्पॅक्ट समिटाचे आमंत्रण मान्य केल्ले खातीर प्रधानमंत्र्यांनी मॅक्रॉन हांचे उपकार मानले. नव्यान लागू केल्ल्या जीएसटी दर आनी स्लॅबाचो शेतकी क्षेत्राचेर व्हड परिणाम जातलो अशें केंद्रीय कृशी आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. भोपाळांत पत्रकार परिशदेंत उलयतना मंत्री चौहान हांणी ह्या बदलांचो खास करून ल्हान आनी मध्यम शेतकारांक फायदो जातलो अशें स्पश्ट केला. शेतकी उपकरणांचेर जीएसटीचे दर उणे केल्यार शेतीचो खर्च उणो जातलो, जाका लागून शेतकारांचो फायदो वाडटलो अशें तांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुयाना हांगा जाल्ले सार्वत्रीक आनी प्रादेशिक वेंचणुकेंत राष्ट्राध्यक्ष इरफान अली हांकां व्हड जैत मेळिल्ल्यान तांकां परबीं भेटयल्या. इतिहासीक आनी लोकां मदल्या संबंदांचेर आदारिल्ली भारत गुयाना भागीदारी आनीक घटमूट करपाची आस्त बाळगिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत सांगलां. प्रधानमंत्र्यांच्या संदेशाक जाप दितना गुयानाचे राष्ट्राध्यक्ष अली हांणी दोनूय देशांमदले आदीच घटमूट आशिल्ले संबंध आनीक घटमूट करपा खातीर प्रधानमंत्री मोदी भारत सरकार आनी भारतातल्या लोकांवांगडा लागींच्यान वावुरपाची इच्छा उक्तायल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हालींच्या विधानांक जाप दितना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां की भारत आनी अमेरिकेमदीं खूब सकारात्मक आनी भविश्य सूचक व्यापक आनी जागतीक धोरणात्मक भागीदारी आसा. काल राती वॉशिंग्टनांत माध्यमांक दिल्ल्या प्रतिक्रियेत ट्रम्प हांणी म्हळें की भारत आनी अमेरिकेचे एक विशेष संबंद आसात आनी दोनूय देशांमदल्या संबंदा बद्दल हुस्को करपाची कांयच गरज ना. भारत अमेरिका संबंदा बद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांच्या प्रक्रियेक प्रधानमंत्री मोदी हांणी जाप दिल्या उपरांत रोखडेच परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां की ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांच्यो भावना आनी दोनूय देशांच्या सकारात्मक मुल्यांकनाची मनापासून तोखणाय करता.
प्रायम मिनिस्टर मोदी ऑब्विसली अटॅचस एनॉर्मस इम्पॉर्टन्स टू आर पार्टनरशिप विथ द युनायटेड स्टेट्स अँड वेअर प्रेसिडेंट ट्रम्प इज कन्सर्न्ड ही इज ऑलवेज हॅड अ व्हेरी गुड पर्सनल इक्वेशन विथ प्रेसिडेंट ट्रम्प बट द पॉइंट इज लुक वी आर एंगेज्ड वी रिमेन एंगेज्ड with the United States.
ऑपरेशन सिंदूरांतल्यान भारताची बेगीन निर्णायक आनी नेटान हल्लो करपाची ताक दाखयल्या अशें हवाई कर्मचारी मुखेली मार्शल अमरप्रीत सिंग हांणी सांगलां. चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत पासिंग आउट परेडीक संबोधित करतना तांणी नव्यान नेमिल्ल्या अधिकाऱ्यांक राष्ट्रसेवेत संयुक्तपणाची भावना तिगोवन दवरची अशें आवाहन केलें. हे परेडीत 130 दादले आनी 25 बायलां अधिकारी कॅडेट भारतीय सैन्यात भरती जाल्यात. 9 इश्टागत राष्ट्रांतल्यान 9 दादले आनी 12 बायलांसयत 21 विदेशी कॅडेट्सांनी आपले प्रशिक्षण हांगाच्यान पुराय केलां. ऑपरेशन सिंदूरांतल्यान मेळिल्ल्या धड्यांतल्यान लष्कर, नौदळ, वायुसेना आनी हेर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी हांचे मदलो यशस्वी समन्वय सिद्ध जातलो अशें हवाई मुखेली मार्शल सिंग हांणी नदरेक हाडले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हाणी म्हळा की प्रधानमंत्र्यांनी फुडल्या पिळगे खातीरच्या GST सुधारणांसयत मध्यमवर्गीय कुटुंबांक महत्वपूर्ण थाकाय आणि मोलादीक भेट दिल्या. आज नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना मंत्री वैष्णव हाणी म्हळे की GST सुधारणांक लागून देशाच्या GDP सुमार 20 लाख कोटी रुपया वाढ जावपाची आस्त आसा, जाका लागून देशाच्या अर्थव्यवस्थेक मोठी चालना मेळटली. 2014 वर्सा आदी सामान्य मनीस गुंतागुंतीच्या कराच्या जाळ्यात अडकल्लो, जाका लागून मध्यमवर्गीय कुटुंबार वजे पडटाले. GST सुधारणांवरवी ही व्यवस्था आता सोपी आणि स्थिर केल्या अशें मंत्री अश्विनी वैष्णव हाणी सांगले.
प्रधानमंत्री जी की जो मिडिल क्लास परिवारों के प्रति निष्ठा है, वो निष्ठा समय समय पे हमको दिखाई दी है. कैसे इनकम टैक्स में एक बड़ा सुधार करके 12 लाख रुपए तक की इनकम टैक्स की मध्यम वर्गीय परिवारों को छूट मिली, वैसे ही एक बहुत बड़ा GST में रिफॉर्म्स करके माननीय प्रधानमंत्री जी ने मिडिल क्लास परिवारों को एक बहुत बड़ी राहत दी है.
आयज पुराय चंद्रगिराण. हे गिराण भारतभर स्पष्टपणान दिसतले. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू तसेच आशिया, ऑस्ट्रेलिया, उदेंत आफ्रिका आणि युरोपातल्या काय वाठारांनी ते पुरायपणान दिसतले. आयज राती 8:58 चंद्रगिराण सुरू जावन फाल्यां सकाळी 2:25 सोपतले. एक दुर्मिळ खगोलीय घडणूक हे एक दशकातले सगळ्यात लांब गिराण असतले. ताचो काळ 82 मिनटांचो असतलो आणि गिराण 5 वरां परस चड काळ चलतले. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र हांच्या मदीं येता तेव्हा चंद्रगिराण जाता. या वेळार पृथ्वीची सावळी चंद्राचेर पडटा. ही घडणूक फकत पुनवेच्या दिसा घडटा. हाचे खाला धर्तरी, सूर्य आणि चंद्र हे सगळे सरळ रेषेत असतले. आशिया कप दादल्यांच्या हॉकी सर्तीच्या फायनलीत आयज भारत दक्षिण कोरियेआड खेळटलो. ही मॅच 7:30 बिहारातल्या राजगीर शहरात सुरू जातली. काल निमाणे सुपर 4 मॅचीत चीनाचो 7-8-0 असो पराभव करून भारतीय पंगड फायनलीत पावला. या अद्भुत जैताक लागून भारत सुपर 4 पहिल्या क्रमांकाचेर उरलो. दक्षिण कोरिया मलेशियाचेर 4-8-3 अशी मात करून फायनलीत पावला. भारत ह्या सर्तीत आता मेरेन अपराजित उरला. 5वे ते 8वे सुवाते खातीर जाल्ल्या मॅचीत कझाकिस्तानान चिनी तायपेयीचेर 6-8-4 अशी मात केली. अमेरिका उक्त्या टेनिस बायलांच्या एकोड्या सर्तीत अमांडा अनिसिमोवाक सरळ सेटांनी हारून संवसारीक क्रमांक 1ची आरिना साबालेंका हिणे आपलो खिताब यशस्वीपणान राखून दवरला. डिफेंडींग चॅम्पियन साबालेंकान काल राती अनिसिमोवा हिचेर 6-8-3, 7-8-6 अशी मात केली. ह्या जैताक लागून साबालेंकान 4थे ग्रँड स्लॅम मेळयला. दादल्यांच्या एकोड्या सर्तीत इटलीचो जॅनिक सिनर कॅनडाचो फेलिक्स ऑगर अली सिमेचेर 4 सेटांनी जैत मेळून फायनलीत पावला. आयज राती स्पेनाचो कार्लोस अल्कारेस हाचे कडेन ताचो फायनलीत सामनो जातलो. अस्तंत राजस्थान आणि गुजरातात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावन भारतीय हवामान खात्यान आयज रेड अलर्ट जारी केला. IMDच्या म्हणण्याप्रमाण उदेंत राजस्थान, कोंकण, गोय आणि मध्य महाराष्ट्राच्या 1 सुवातांनी आयज व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा हांगाच्या 1 सुवातांनी पाऊस पडटलो. मजगती दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकातल्या 1 सुवातींनी खर वारे व्हावपाची शक्यता असा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांचे कडेन युक्रेनातले संघर्ष बेगीन सोपोवपाचे यत्न करपाविशी चर्चा केली. नव्यान लागू केल्ल्या GST दरांचो शेतकी वाठाराचेर व्हड परिणाम जातलो अशें केंद्रीय कृषी आणि ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. आशिया कप दादल्यांच्या हॉकी सर्तीच्या फायनलीत आयज भारत दक्षिण कोरियेआड खेळटलो. अमेरिका उक्त्या टेनिस सर्तीत अमांडा अनिसिमोवाक हारून अरिना साबालेंका हिणे आपलो खिताब यशस्वीपणान जिखलो. आणि राजस्थान आणि गुजरातात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावन भारतीय हवामान खात्यान आयज रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.